आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आजपासून नवी दिल्लीत. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक अशी देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी फॅम टूरचं आयोजन. देशभरातील 30 पर्यटन व्यावसायिकांचा समावेश. डिसेंबर 2025 आरोग्य कार्यक्रम मूल्यमापनात नागपूर जिल्हा राज्यात अव्वल. आणि नागपूर शहरात दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय बांबू महोत्सवाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं आजपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 सुरू होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद प्रथमच विकसनशील देशात होत आहे. ही परिषद भारताला जागतिक एआय सहकार्य सामायिक मानक सहयोगी चौकटी आणि सार्वजनिक हितासाठी मोजता येण्याजोगे उपाय देण्यामध्ये संयोजक म्हणून स्थान देईल. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 हे 3 सूत्रांवर आधारित असून यात पीपल प्लॅनेट प्रोग्रेस म्हणजेच मानव पृथ्वी ग्रह आणि प्रगती या जागतिक एआय सहकार्याला मार्गदर्शन करणाऱ्या तत्वांचा समावेश आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं असून 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर 20 जास्त देशांचे नेते आणि 45 जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या चर्चासत्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी सहभागी होतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आजपासून 3 दिवस भारत दौऱ्यावर येत असून उद्या ते मुंबईत लोकभवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशातील मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेष कर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. मॅक्रॉ यांची ही 4थी भारत भेट असून मुंबईला ते प्रथम भेट देणार आहेत. नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण मोदी यांनी मॅक्रॉ यांना दिलं आहे. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ बारबेल कॉपफ्लोर यांच्या उपस्थितीमध्ये या लॅबचं महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात जर्मनीचं सहकार्य लाभलं आहे. यावेळी लिव्हिंग लॅबशी संबंधित विविध सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. मानवजातीच्या भविष्याला आकार देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची भूमिका बजावत आहे. आपण सर्वजण मिळून याचा योग्य वापर केला तर विज्ञानातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं आरोग्य शिक्षण उद्योग आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर करणं शक्य होईल असं प्रतिपादन जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ बारबेल कॉफलर यांनी यावेळी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा असतानाच 75 अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटप झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत प्रमाणपत्र वाटपाला तात्काळ स्थगिती दिली आहे. तसंच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जानेवारी 2026 1.81% राहिला. अन्नपदार्थ इतर वस्तू आणि कारखान्यात तयार होणारी इतर उत्पादनं यांच्या दरात वाढ झाल्यानं हा परिणाम झाला आहे. डिसेंबर 2025 हा दर 83% होता तर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तो 2.51% होता. केंद्रीय उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. जानेवारीत किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर वाढून 3.5% झाला आहे. विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीनं दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान देशभरातील पर्यटन व्यावसायिकांसाठी फॅम टूरचं आयोजन करण्यात आलं आहे. या फॅम टूरमध्ये देशभरातील 29 पर्यटन व्यावसायिकांचा समावेश आहे. दिल्ली केरळ आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा तामिळनाडू येथील पर्यटक व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या फॅम टूरमध्ये सहभागी झाले आहेत. या पर्यटन दौऱ्यादरम्यान ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पेंच राष्ट्रीय उद्यान बर्ड पार्क खिंडसी रामटेकगड मंदिर मनसर उत्खनन तसंच नगरधन आणि दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर त्यांची नागपुरातील टूर ऑपरेटर ट्रॅव्हल्स एजंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या डिसेंबर 2025 आरोग्य कार्यक्रम रँकिंगमध्ये नागपूर जिल्ह्यानं घवघवीत यश संपादन केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या विविध निर्देशांकांवर आधारित या मूल्यमापनात नागपूर जिल्हा आरोग्य विभागानं 60.92% गुणांसह संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मातृ आरोग्य सेवेत दर्जेदार सेवा पुरवण्यात सातत्य, बाल आरोग्य, बालकांच्या आरोग्यासाठी प्रभावी अंमलबजावणी, लसीकरण, लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर, प्रशासकीय शिस्त, आरोग्य सेवांचे योग्य नियोजन आणि प्रभावी प्रशासन या 4 बाबींवर आधारित मूल्यमापनात डिसेंबर महिन्याच्या अहवालानुसार ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी संबंधितांचं विशेष अभिनंदन करून अशाच पद्धतीनं सेवा सातत्य ठेवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर शहरात दिनांक 21-27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय बांबू महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 एम्स नागपूर येथील सभागृहात महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. बांबू बीट्स अँड बिर्याणी या उद्घाटन सोहळ्यात बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. महोत्सवात बांबू बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफ सेट आणि 5 हँड्स ऑन प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी शेतभेट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बांबू शेतीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय बांबू दिवस साजरा करून महोत्सवाची सांगता होणार आहे. अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90% अनुदानावर 9-18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सामायिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येते. चालू वर्षाकरता पात्र ठरलेल्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे असं आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गडचिरोली इथं झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 16-18 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 6:30 मार्कंडा इथं मुख्य प्रवेशद्वाराजवळ या महोत्सवात विविध दर्जेदार झाडीपट्टी नाटकांचं सादरीकरण होणार आहे. प्रवेश विनामूल्य असलेल्या या महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अर्ज करताना अधिकृत जन्मदाखला सादर करणं बंधनकारक राहणार आहे. या प्रकरणात शाळेचा दाखला, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रं जन्मतारीख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीत. जन्मदाखला हा जन्ममृत्यू नोंदणी प्राधिकरण किंवा महानगरपालिकेकडून जारी केलेला असणं आवश्यक आहे. मात्र 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या नागरिकांना पूर्वीप्रमाणे इतर वैध कागदपत्रांद्वारे जन्मतारीख सिद्ध करण्याची मुभा देण्यात आली आहे. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप डीमध्ये यूएई विरुद्धचा सामना अफगाणिस्ताननं जिंकला आहे. बी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत श्रीलंकेशी 7:00 होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं भारतीय ज्ञान आणि समकालीन समाज या विषयावर 2 राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाच्या वतीनं रामानुजन हॉल इथं झालेल्या या कार्यशाळेत भारतीय ज्ञान परंपरा, बदलती सामाजिक परिस्थिती आणि उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आजपासून नवी दिल्लीत. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक अशी देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी फॅम टूरचं आयोजन. देशभरातील 30 पर्यटन व्यावसायिकांचा समावेश आणि नागपूर शहरात दिनांक 21-27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय बांबू महोत्सवाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.